आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद. मन की बात या कार्यक्रमाचा आज 123वा भाग प्रसारित होणार. निवडणुकीत मोबाईल आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ई मतदान प्रणालीची प्रक्रिया बिहारमध्ये यशस्वी. आणि महिला क्रिकेटमध्ये पहिल्या 20 षटकांच्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा 97 धावांनी पराभव. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असणारे भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. भारतापासून तू खूप दूर असलास तरी भारतीयांच्या जवळ त्यांच्या हृदयात असून तुझ्या या प्रवासानं नव्या युगाचा शुभारंभ केला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी शुभांशु याचं कौतुक करून त्यांना त्यांच्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याच्या भावना शुभांशु यांनी व्यक्त केली. तसंच मी कधी अंतराळवीर होईन असं मला वाटलं नव्हतं असं सांगत शुक्ला यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. एक्सिओम 4 या मोहिमेअंतर्गत बुधवारी अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशात पाठवण्यात आलेल्या यानातल्या चमूत शुक्ला यांचा समावेश आहे. ऐकूया या संवादाचा काही अंश.
तबियत ठीक है
जी प्रधानमंत्री जी. बहुत बहुत धन्यवाद आपकी विशेष का और 140 करोड़ मेरे देशवासियों की विशेष का. मैं यहाँ बिल्कुल ठीक हूँ, सुरक्षित हूँ. आप सबके आशीर्वाद और प्यार की वजह से बहुत अच्छा लग रहा है. बहुत नया एक्सपीरियंस है ये और कहीं ना कहीं बहुत सारी चीजें ऐसी हो रही हैं जो दर्शाती हैं कि मैं और मेरे जैसे बहुत सारे लोग हमारे देश में और हमारा भारत किस दिशा में जा रहा है. ये जो मेरी यात्रा है ये पृथ्वी से ऑर्बिट की 400 किलोमीटर तक की जो छोटी सी यात्रा है ये सिर्फ मेरी नहीं है, मुझे लगता है कहीं ना कहीं हमारे देश की भी यात्रा है. बिकॉज जब मैं छोटा था मैं कभी सोच नहीं पाया कि मैं एस्ट्रोनॉट बन सकता हूं, लेकिन मुझे लगता है आपके नेतृत्व में आज का भारत ये मौका देता है और उन सपनों को साकार करने का भी मौका देता है. तो ये बहुत बड़ी उपलब्धि है मेरे लिए और मैं बहुत गर्व फील कर रहा हूं कि मैं यहां पे अपने देश का प्रतिनिधित्व कर पा रहा हूं. धन्यवाद प्रधानमंत्री.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 123वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, युट्यूब वाहिन्या, संकेतस्थळं तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात संविधान उद्देशिका उद्यान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या उद्यानाच्या माध्यमातून संविधानातील मौलिक विचार या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताचं सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. बिहारमध्ये 6 नगरपंचायतींची सार्वत्रिक आणि 36 इतर नगरपालिका प्राधिकरणांच्या पोटनिवडणुकीसाठी काल अंदाजे 62.41% मतदान झालं. या निवडणुकीत बिहारनं मोबाईल आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ई मतदान प्रणालीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार केली असून आकाशवाणीशी बोलताना राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितलं की ई मतदानासाठीची 70% जास्त मतदारांची उपस्थिती होती. ई मतदान प्रणालीची मतदान केंद्रांशी तुलना करता अधिकाधिक मतदार त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी पुढे येतात. मतदान केंद्रांवर 54.63% मतदान नोंदवलं गेलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूदरात भारतानं 78% घट नोंदवली आहे. जागतिक स्तरावर ही घट 61% आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत माझे सहकारी मनोज क्षीरसागर यांच्याकडून.
संयुक्त राष्ट्रांच्या बालमृत्यूदर अंदाजगट 2024 अहवालानुसार नवजात बालकांच्या मृत्यूदरातही जागतिक स्तरावर 54% तुलनेत 70% घट झाली आहे. लसीकरण व्याप्ती सुधारण्यावर सतत लक्ष केंद्रित करून भारतानं वंचित लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. लसीकरण हा एक सर्वात शक्तिशाली आणि परवडणारा सार्वजनिक आरोग्य उपाय आहे. भारतात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे दरवर्षी 2,90,00,000 गर्भवती महिला आणि 2,60,00,000 बालकांना मोफत लसीकरण केलं जातं. जीवरक्षक लसींच्या वाढलेल्या संख्येमुळे अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर आणि एन्सिफलायटिसमुळे मुलांमधील मृत्यू आणि विकृती कमी करण्यासाठी झालेला परिणामही स्पष्टपणे दिसून येत आहे. लसीकरण मोहिमेच्या निरंतर अंमलबजावणीमुळे भारतातील एकंदर लोकसंख्येतील शून्य मात्रा म्हणजे एकही लस न दिलेल्या बालकांचं प्रमाण 2023 मधील 11% वरून 2024 मध्ये 6% पर्यंत कमी झालं आहे. बाल आरोग्याचं हे जगासाठी चांगलं उदाहरण असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या बाल आरोग्य विषयक समितीच्या अहवालात म्हटलं आहे. राष्ट्रीय लसीकरण दिवसाद्वारे भारतानं 2014 पासून पोलिओमुक्त देश हा दर्जा टिकवला आहे.
भारतानं सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवली असून ती आता देशभरातील 94 कोटीहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. भारताची सामाजिक सुरक्षा व्याप्ती 2019 मध्ये जवळजवळ 25% वरून 2025 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 64% पर्यंत वाढली आहे. पाकिस्तानला आज पहाटे 5.2 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू मुलतान शहरापासून 149 किलोमीटर पश्चिमेला होता. पाकिस्तानमध्ये गेल्या 12 जून रोजी 4.6 रिश्टर आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशात 4.7 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. आजच्या घटनेत कोणतंही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये हजारो विरोधकांनी पोलिसांशी संघर्ष करत आपला विरोध दर्शवला असून या निदर्शनांचं नेतृत्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलं आहे. संसदीय निवडणुकांची मागणी तसंच सरकारवर भ्रष्टाचार आणि दडपशाही नियमांचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात येत आहेत. महिलांच्या क्रिकेटमध्ये काल इंग्लंडमध्ये ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या 20 षटकांच्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 97 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 बाद 210 धावा केल्या. क्रिकेटच्या या प्रकारात स्मृती मानधनानं कारकिर्दीतलं पहिलं शतक ठोकताना तडाखेबंद 112 धावा केल्या. प्रत्युत्तरादखल इंग्लंडचा 113 धावांवर सर्व संघ बाद झाला. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं काल युक्रेनच्या पोलिना बुराहोवचा 21-14, 21-16 असा पराभव करत महिलांच्या एकेरी अंतिम फेरीत प्रवेश केला. सध्या जागतिक क्रमवारीत 66व्या क्रमांकावर असलेल्या तन्वीनं संपूर्ण स्पर्धेत उच्च क्रमवारी असलेल्या खेळाडूंना पराभूत केलं आहे. तन्वीचा अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 21व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बेईवेनशी सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बारकोट तहसीलमधील सिलाई बंदजवळ ढगफुटी झाल्यानं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 9 कामगार बेपत्ता झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू असून काल रात्रीपासून पावसामुळे राज्यातील विविध भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान. हवामान विभागानं उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली असून पुढील 6 दिवसांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि गुजरातमध्ये साधारण परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच देशाच्या पश्चिम आणि उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व भागांमध्ये येत्या 6 दिवसात हलका ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद. मन की बात या कार्यक्रमाचा आज 123वा भाग प्रसारित होणार. निवडणूक प्रक्रियेत मोबाईल तंत्रज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ई मतदान प्रणालीची प्रक्रिया बिहारमध्ये यशस्वी. आणि महिला क्रिकेटमध्ये पहिल्या 20 षटकांच्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा 97 धावांनी पराभव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.